तुझ्या लग्नात तू असं काही केलं होतंस का की बाबा एक साधारणतः आपल्यालाही सांगितलेलं असतं की नाही जायचं बाहेर, आम्हालाही सांगितलेलं असतं की अरे आता चुडा घातल्यानंतर नाही जायचं बाहेर, तर काय तू असं काही केलं होतंस का तुझ्या लग्नाला?
माझं लग्न सकाळी 11 होतं आणि संध्याकाळी 6:30 असं काहीतरी रिसेप्शन होतं आणि मध्ये 4 हे सगळं ठाण्यात घडत होतं आणि तिथून थिएटर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं.
बर.
मध्ये जागो म्हणून त्या नाटकाचा प्रयोग होता जे मी लिहिलं होतं आणि डिरेक्ट केलं होतं.
ओके.
तर मी लग्न अटेंड केलं, थोडा वेळ आराम केला, नंतर मी थिएटरला गेलो, थोडासा प्रयोग वगैरे सगळ्या व्यवस्थित बघितला, एक छोटीशी एंट्री घेतली, परत खाऊन आलो आणि रिसेप्शनला येऊन उभा राहिलो.
धन्य आहेस रे तू खरंच. म्हणजे हाऊ कॅन समवन डू दे सिरियसली लग्न, नाटक आणि रिसेप्शन आणि मग आता आयुष्यभराचं नाटक.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर लाइट्स कॅमेरा ऍक्शन शूटिंग केसर लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
लॉकडाऊन मध्ये ज्याची मूवी बघून मी फार हसले असा डिरेक्टर माझ्यासोबत आहे, असा ऍक्टर माझ्यासोबत आहे. मी बोलती आहे प्रियदर्शन जाधव बद्दल आणि त्याची फिल्म जी मी बघितली आहे लॉकडाऊन मध्ये ती म्हणजे चोरीचा मामला. हाय प्रियदर्शन.
हॅलो हॅलो, सगळे बरे आहात?
बस घरी आहोत त्यामुळे बरे आहोत. पण मला सांग की चोरीचा मामला सोनी टीव्हीवर आली होती आणि अनेकांनी बघितली, तर एक तर लॉकडाऊनच्या मध्ये बघण्याची संधी मिळाली त्यामुळे अनेक जण बघू शकले, काय मग त्यावेळेस धडाधड कॉल झाले असतील तुला?
हो, बऱ्याच लोकांनी अमेझॉन प्राईम वर बघितली, सोनी टीव्हीवर पाहिली आणि सोनीवर तर सलग दर रविवारी ते आता दाखवता येतात आणि भरपूर फोन कॉल्स, भरपूर मेसेजेस, काही चांगले मेसेजेस, काही हेट मेसेजेस, काही अनालिटिकल मेसेजेस. पण ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांना फिल्म खूप एंटरटेनिंग वाटते आणि मजा वाटते, त्यामुळे खूप बरं वाटतं. चला त्यानिमित्ताने कॉल करेल.
आणि मला असं वाटतं की त्यामुळे कदाचित डिरेक्टर्सना ऍक्टर्सना एक थोडासा वेळ हवा असतो रायटिंगसाठी किंवा क्रिएटिव्ह काहीतरी लिहायला, म्हणून कदाचित तू ह्या लॉकडाऊन मध्ये नवीन वेबसिरीज घेऊन आलायस का?
हा, म्हणजे मी घेऊन आलो इन द सेन्स की बेसिकली भूताडलेलं नावाची वेबसिरीज आहे, एमएक्स प्लेयर आणि हंगामावरती प्ले होणार आहे आणि हॉरर कॉमेडी आहे बेसिकली, त्यामुळे फक्त यावेळेला मी त्यात ऍक्टर आहे, मी काय डिरेक्टर नाहीये. डिरेक्टर शिवाजी लोटण पाटील.
बर. शिवाजी लोटण पाटील यांच्या अनेक फिल्म फेस्टिवलला गेल्यात, अनेकदा त्यांना अवॉर्ड मिळालेत.
बरोबर.
किंवा हलाल असो किंवा मला वाटतं रिसेंट आलेली भोंगा फिल्म त्यांची.
भोंगा, बरोबर.
तर आता अचानकच हॉरर जॉनर, तर मग काय असं काय होतं या फिल्म मध्ये की तुला वाटलं काम करावं?
मला असं वाटलं की त्याची जी आयडिया आहे ती आयडिया खूप इंटरेस्टिंग होती आणि ती आयडियाच मला एवढी आवडली की म्हटलं अरे हे आपण केलं पाहिजे. ती आयडिया अशी आहे की आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की लग्नाच्या आधी एकदा जेव्हा हळद लागते तेव्हा आपले आई वडील किंवा आपले घरचे सांगतात की आता बाहेर पडायचं नाही, आता लग्नाच्या वेळेलाच बाहेर जायचं.
बरोबर.
अंगाला हळद असेल तर त्याच्यात त्याच्या मागच्या कारण असं की काही वाईट प्रवृत्ती किंवा काही वाईट मागे लागायला नको असं असतं. तर ही तो अंगाला हळद लागलेली असताना बाहेर पडतो आणि अल्टिमेटली त्याचा एक संपर्क एका भूताशी येतो आणि मग काय होतं असं ते सगळं मजेदार प्रकरण आहे. तर मला ते इंटरेस्टिंग वाटलं, त्यामुळे केलं. लाईट मूडच आहे, फार काही डोक्याला ताप नसलेलं, एंटरटेन करणार असं आहे ते.
ही वेबसिरीज कधी शूट झाली याबद्दल काय सांगशील?
ही वेबसिरीज माझ्या मध्ये मागच्या वर्षीच्या पावसाळ्याच्या दरम्यानच शूट झाली, कारण पाऊस यायला सुरुवातच झाली होती. आता एक वर्ष झालं जवळजवळ ही वेबसिरीज शूट करून. मडला आम्ही एका बंगल्यामध्ये शूट केली, मी आहे, सुरभी हांडे आहे, प्रदीप पटवर्धन आहे, काही इंटरेस्टिंग शिवाजी डिरेक्टर आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग सेटअप मध्ये केलं. मड आयलंडला एका बंगलो मध्ये आम्ही शूट केलं, मग काही भाग आम्ही चर्चगेटला शूट केला, काही भाग आम्ही वरळीला शूट केला, काही भाग आम्ही गेटवे ऑफ इंडियाला शूट केला. सो इंटरेस्टिंग झाली आहे.
पण त्यातला तो नवरदेव तू आहेस का?
हा, त्यातला तो नवरदेव माती घातो बाहेर जाण्याची मी आहे.
तुझ्या लग्नात तू असं काही केलं होतंस का की बाबा एक साधारणतः आपल्यालाही सांगितलेलं असतं की नाही जायचं बाहेर, आम्हालाही सांगितलेलं असतं की अरे आता चुडा घातल्यानंतर नाही जायचं बाहेर, तर काय तू असं काही केलं होतंस का तुझ्या लग्नाला?
माझं लग्न सकाळी 11 होतं आणि संध्याकाळी 6:30 असं काहीतरी रिसेप्शन होतं आणि मध्ये 4 हे सगळं ठाण्यात घडत होतं आणि तिथून थिएटर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं.
बर.
मध्ये जागो म्हणून त्या नाटकाचा प्रयोग होता जे मी लिहिलं होतं आणि डिरेक्ट केलं होतं.
ओके.
तर मी लग्न अटेंड केलं, थोडा वेळ आराम केला, नंतर मी थिएटरला गेलो, थोडासा प्रयोग वगैरे सगळ्या व्यवस्थित बघितला, एक तुटीशी एंट्री घेतली, परत आम्ही आलो आणि रिसेप्शनला येऊन उभा राहिलो.
धन्य आहेस रे तू खरंच. म्हणजे हाऊ कॅन समवन डू दे सिरियसली, लग्न, नाटक आणि रिसेप्शन आणि मग आता आयुष्यभराचं नाटक.
विजय चव्हाणांचं जर मोरूजी मावशीचा किस्सा कळला तर विजय चव्हाणांचं लग्न काहीतरी झालं, त्यानंतर विजय चव्हाणांनी दुपारचा प्रयोग केला, रात्रीचा प्रयोग केला आणि मग ते घरी आले, लग्न करून दोन प्रयोग करून घरी आले. सो त्यांनी तर म्हणजे कमालच केली. म्हणजे
मला सांग की आता मात्र लॉकडाऊनमुळे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लांबल्या आहेत, म्हणजे थिएटर आता लवकर सुरू होणार नाहीयेत, किंवा अर्थात अनेकांची खूप उत्तम नाटकं सुरू होती, आमने सामने असो किंवा अनेक अनेक नाटकं होती जे आता होल्डवर आहेत. तर काय आता तुला काय वाटतं पुढे, तुझ्या फिल्म कदाचित तुझं काहीतरी शेड्यूल असेल, तू एखादी फिल्म परत घेऊन येणार असेल?
माझ्यासाठी लेखनाच्या पातळीवर म्हणशील तर सगळं चांगलं झालं, कारण मी लिहायचं बाकी होतो, ज्या काही आयडियाज होत्या किंवा कन्सेप्ट होत्या काही काही गोष्टी अर्धवट राहिल्या, त्यावर मला फोकस करून बऱ्यापैकी लिहून कम्प्लीट केलेलं आहे. एक सिनेमा आहे जो 70% शूट झाला आणि तो आम्हाला 30% करायचा होता, तो सिनेमाही अर्धवट राहिला. त्यानंतर मी एका सिनेमात ऍक्टिंग करणार होतो जो आम्ही मे मध्ये शूट करणार होतो, तोही सिनेमा आता तो तर होईल की नाही इतपत आता आम्ही या नोटवर आलो की आता तो होईल की नाही इतपत डाऊटफुल आहे, तो सिनेमा होणारच नाही असं वाटतं, आता अंदाज आहे. पण या सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं किंवा त्रास या गोष्टीचा होतो की इतर टेक्निकल डिपार्टमेंट जे आहेत, किंवा स्पॉटवाल्यांपासून मेकअपवाल्यांपासून हे जे सगळे लोक आहेत, लाईटवाले जे आहेत, यांचं भवितव्य जास्त डेंजरसमध्ये असं मला वाटतं.
खरंच आहे, यु नो जसं आपला जसा होमवर्क असतो एखाद्या अभिनेताचा, म्हणजे की त्याला जाऊन मूवीज बघायचे असतात, अगदी तसंच काहीतरी होतं. मग काय बघतोय सध्या?
बघत नाही फार काही, म्हणजे माझ्या मुलीबरोबर त्यातील लिहायला घेतल्यावर मग ते संपत सतत डोक्यात राहतं.
बरोबर.
आणि मग तुम्ही दुसरा सिनेमा बघता, मग तुम्ही इम्प्रेस होता काही गोष्टींनी, मग तुम्हाला असं वाटतं तुम्ही लिहित फालतोय, त्याच्यापेक्षा ते पटकन लिहून मग
वा हे मला यु नो चांगलंच कळतंय तुझ्याकडनं की तू कशी यु नो स्क्रिप्ट लिहितोय. पण मला असं वाटतं की चल त्यानिमित्ताने लॉकडाऊन मध्ये जो काही वेळ मिळालाय त्यामध्ये चांगलं काहीतरी लिहून होईल, चांगलं काहीतरी आम्हाला परत बघायला मिळणार आहे. कारण ही शांतता, हा स्लोनेस जो आहे तो आयुष्यात कुठेतरी चांगल्या गोष्टीने देखील मार्गी लागतोय. ऑल राईट, थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. 93.5
रेड एफएम बजाते रहो.